आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जोहान्सबर्ग जी 20 शिखर परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशात दाखल. तंत्रज्ञान मानव केंद्रित जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित असण्याची गरज पंतप्रधानांकडून अधोरेखित. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती सूर्यकांत शपथ घेणार. माहे युद्धनौका आज मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार. आणि दृष्टीहीन महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषकावर भारतानं कोरलं नाव. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग G20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाचं कौतुक केलं असून दक्षिण आफ्रिकेतील लोकांचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचे आणि सरकारचे आभार मानले आहेत. इथं विविध जागतिक नेत्यांशी झालेल्या बैठका आणि संवाद यशस्वी ठरले असून त्यामुळे विविध देशांशी भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या शिखर परिषदेचा काल समारोप झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मायदेशी दाखल झाले आहेत. या परिषदेच्या तिसऱ्या सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संबोधित केलं. सर्वांसाठी समन्यायी भविष्य, अत्यावश्यक खनिज, योग्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित या सत्रात बोलताना त्यांनी तंत्रज्ञान हे मानव केंद्रित जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित असायला हवं असं प्रतिपादन केलं. तंत्रज्ञानाच्या प्रचाराच्या पद्धतीत बदल करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. शाश्वत विकास, विश्वासार्ह व्यापार, निष्पक्ष वित्तपुरवठा आणि सर्वांना समृद्ध करणारी प्रगती आवश्यक आहे असं ते म्हणाले. शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधान सानेई ताकाईची, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठकाही घेतल्या. भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका अर्थात इप्सा हा त्रिपक्षीय मंच केवळ 3 देशांचा गट नसून 3 खंड, 3 मोठ्या लोकशाही आणि 3 मोठ्या अर्थव्यवस्थांना जोडणारं व्यासपीठ आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. जोहान्सबर्ग इथं G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या इप्साच्या बैठकीत ते बोलत होते. हे 3 देश एकमेकांच्या विकासाला पूरक ठरतील आणि शाश्वत विकासाचं उदाहरण निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकासात तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची असल्याचं सांगत इप्सा डिजिटल नॉनमेश आघाडीचा प्रस्तावही त्यांनी ठेवला. या बैठकीचं अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी भूषवलं. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती सूर्यकांत शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील. पुढचे 15 महिने सरन्यायाधीश पदाचा कार्यभार न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडे असेल. मावळते सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई काल सेवानिवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम 370 रद्द करणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरची प्रकरणं, बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भातल्या प्रकरणाच्या सुनावणीत गवई यांचा मोलाचा सहभाग होता. स्वदेशी बनावटीची माहे श्रेणीतील पाणबुडीरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका आज भारतीय नौदलात दाखल होणार आहे. मुंबईत नौदल गोदीत होणाऱ्या समारंभाच्या अध्यक्षपदी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी असतील. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार माहे युद्धनौकेमुळे उथळ पाण्यातील स्वदेशी लढाऊ युद्धनौकेची नवी पिढी नौदलात दाखल होत आहे. माहेच्या निर्मितीत 80% स्वदेशी सामग्री आहे. भारताच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी समर्पित ही युद्धनौका पश्चिम किनाऱ्यावर तैनात असेल. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवण्यात आलं आहे. या युद्धनौकेचं प्रतीक असलेली उरुमी ही तलवार कलरीपयट्टू या युद्धकलेचा महत्वाचा भाग आहे. शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांचा 350वा हुतात्मा दिन आज आहे. गुरु नानक देव यांच्या शिकवणीच्या प्रसारासाठी गुरु तेग बहादूर यांनी देशभर प्रवास केला होता. औरंगजेबानं 1675 त्यांना फाशी दिलं. त्यांनी 116 शाबद आणि 15 राग यांची रचना केली. त्यांचा समावेश आदी ग्रंथांमध्ये केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु तेग बहादूर यांना आदरांजली वाहिली. तेग बहादूर यांची शिकवण लोकांना न्यायाच्या मार्गावर चालण्यासाठी आणि देशात एकता सौहार्दासाठी काम करण्यास प्रेरणा देत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे. अयोध्येत श्री रामजन्मभूमी मंदिरावर धर्मध्वजारोहण सोहळा उद्या होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते रोड शो देखील करणार आहेत. श्री राम मंदिराचं निर्माण कार्य पूर्ण झाल्याचं द्योतक म्हणून हा सोहळा होत आहे. यानिमित्तानं गेले 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गोव्यात सुरू असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी सोहळ्यात आज एआय हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. इफ्फीच्या इतिहासात प्रथमच अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ एकत्र येऊन नाविन्यपूर्ण एआय आधारित प्रणाली तयार करणार आहेत. दरम्यान वेव्ज फिल्म बाजार सध्या चित्रपट निर्माते आणि कलाकारांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. आज या सोहळ्यात फ्यूम ओ मोर्टे हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. आज प्रदर्शित होणारा पहिला जपानी चित्रपट टू स्ट्रेंजर्स टू सीझन्स हा आहे. चित्रपट निर्माते आणि संपादक राजू हिरानी आज एडिटिंग या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 6वी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्र काँग्रेस आज नवी दिल्ली इथं सुरू होत आहे. कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. 3 दिवसांच्या या कार्यक्रमात चर्चासत्र, व्याख्यानं, युवा शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी परिषद तसंच प्रदर्शनाचा समावेश आहे. या कार्यक्रमात जगभरातून प्रतिनिधींसह कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, आयसीएआरचे उपमहासंचालक, उद्योग प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे तज्ज्ञ आदी 1000 अधिक लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. स्मार्ट कृषी अन्न प्रणाली आणि पर्यावरण संरक्षणासाठी कृषीशास्त्राची पुनर्कल्पना अशी या परिषदेची संकल्पना आहे. छत्तीसगड पोलिसांनी केलेल्या 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये 7 माओवाद्यांना स्फोटकांसह अटक करण्यात आली आहे. पहिल्या कारवाईत कडंका जपेली जंगलात 5 माओवाद्यांना तर दुसऱ्या कारवाईत मुट्टीमार्ग रस्त्यावरील वाहन तपासणीत 2 माओवाद्यांना स्फोटकांसह अटक करण्यात आली आहे. भारतीय दृष्टीहीन महिलांच्या क्रिकेट संघानं काल कोलंबोमध्ये पहिला T20 विश्वचषक जिंकून इतिहास घडवला. अंतिम सामन्यात भारतीय संघानं नेपाळचा 7 खेळाडू राखून पराभव केला आणि विश्वविजेतेपद पटकावलं. नेपाळनं ठेवलेलं 114 धावांचं आव्हान भारतीय महिलांनी 12 षटकं आणि 1 चेंडूत 3 खेळाडूंच्या मोबदल्यात पार केलं. फुला सरेन आणि करुणा यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजयाच्या समीप नेलं. अखेर 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फुला सरेन हिनं विजयी चौकार मारून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारतीय महिलांनी या स्पर्धेमध्ये एकही सामना गमावला नाही. सोलापूरच्या गंगा कदम हिचा भारतीय संघातला सहभाग लक्षणीय ठरला. संपूर्ण स्पर्धेत 3 आणि 6 खेळाडू धावबाद करणाऱ्या गंगा कदम हिनं उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 31 चेंडू 3 चौकारांच्या सहाय्यानं नाबाद 41 धावा फटकावल्या होत्या. भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यानं ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. त्यानं अंतिम फेरीत जपानच्या युशी तानाका याच्यावर 21-15 21-11 अशी सहज मात केली आणि अजिंक्यपद पटकावलं. मलेशियामध्ये सुरू असलेल्या सुलतान अझलान शाह करंडक 2025 स्पर्धेत काल सलामीच्या सामन्यात भारतीय पुरुष संघानं कोरियावर 1-0 असा विजय मिळवला. मोहम्मद राहिलनं खेळातील 1 गोल केला. भारतीय संघाचा सामना आज बेल्जियमच्या संघाशी दुपारी 3:30 होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर पहिल्या डावात भारत अजूनही 480 धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी काल दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या डावात 489 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या अखेरच्या 4 खेळाडूंनी धावसंख्येत 252 धावांची भर घातली. सेनुरान मुथुसामी यानं 109 धावांची शतकी खेळी केली तर मार्को यान्सनचं शतक थोडक्यात थुकलं. त्यानं 93 धावा केल्या. भारताच्या वतीनं कुलदीप यादव यानं सर्वाधिक 4 तर बुमराह, सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सलग दुसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबावा लागला तेव्हा भारतानं पहिल्या डावात बिनबाद 9 धावा केल्या होत्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जोहान्सबर्ग G20 शिखर परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशात दाखल. तंत्रज्ञान मानव केंद्रित जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित असण्याची गरज पंतप्रधानांकडून अधोरेखित. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती सूर्यकांत शपथ घेणार. माहे युद्धनौका आज मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आणि दृष्टीहीन महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषकावर भारतानं कोरलं नाव. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.